आयवली नार चला तिच्या नवाड्या जाऊ साजने ग चला तिच्या नवाड्या जाऊ आयव मेली नार चला तिच्या नवाड्या जाऊ साजने ग चला तिच्या नवाड्या जाऊ हळदी कुंक वाचले न तिचं नापन लेऊ साजने गले न तिचं नापन लेऊ आयव मेली नार सरन जळत डगरीला साजने ग सरन जळत डगरीला सांगते बाई तुला दुःख एकल्या माऊलीला साजने ग दुःख एकल्या माऊलीला आयव मेली नार कंतारडत
मन बाई मन आपली आयव मेली नार कंतारडत गाई गाई साजने ग कंत रडत गाई गाई तुपली गेली सुईताण्या बाळ करू काई साजने ग ताण्या बाळ करू काई मन
मनातून
आयव मेली नार दूर गंगनी दाट याला साजने ग दूर गंगनी दाट याला
सांगते बाई तुला ता सोयीर तुटईला
साजने ग ता सोयीर तुटईला
आयव मेली नार दूर गगनी पांगईला साजने ग दूर गगनी पांगईला सांगते बाई तुला आपला सोयीरा चांगईला साजने ग आपला सोयीरा चांगईला आयव मेली नार गेली नवरी होऊनी साजने ग गेली नवरी होऊनी सोरग गीचे देव उभी आरती घेऊनी साजने ग उभी आरती घेऊनी आयव मेली नार
अगं पण तुम्ही म्हणू लागा खाल्लं नाही चार दिवस झाले आपलं असं म्हणायला
लागलं की मध्ये आधी ना काहीतरी चव चव करी जाऊ ते सगळं टेप त्याच्यात होऊन
जाईल ना का वायना जायला